वसे मेरू मांदार हे सृष्टि लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी। रामचंद्रांनी आपले दोन भक्त हनुमंत आणि विभीषण यांना चिरंजीव केले आहे। जो वर पृथ्वी तलावर मेरू मांदार हे पर्वतराज स्थिरपणाने टिकून आहे आणि जोवर आकाशामध्ये चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रे आणि जलवर्षाव करणाऱ्या मेघांचा समुदाय अस्तित्वात आहे, म्हणजे एकूण या सर्व सृष्टीचे व्यापार जोवर होत राहणार आहेत, तोवर विभीषण आणि मारुती रामभक्ती करीत राहणार आहेत। चिरंजीव शब्दातील चिरशब्दाने एवढा कल्पनातीत दीर्घकाळ अपेक्षित आहे आणि हा केवळ आशीर्वाद नाहीतर आपल्या इकडे पूर्वी शेत गावे इत्यादी गोष्टी दान दिल्या जात असत आणि त्या ताम्रपटावर मोठ्या गौरवाने अमक्या अमक्या राजाने अमुक अमुक व्यक्तीला ही भूमी यावत चंद्र दिवाकरव दान दिली आहे असा उल्लेख असे। दान देणाराचे राज्य आणि दान देणाराचा वंशही 200 वर्षापलीकडे कधी टिकला नाही। अशी ताम्रपत्रे सापडतात ती उत्खननामध्ये आणि त्यामुळे इतिहासात एखाद्या ओळीची भर पडते। या पलीकडे यावत चंद्र देवाकरवला जे जोवर चंद्रसूर्य आहे तोवरला अर्थ नसतो, पण विभीषणाने आणि मारुतीने दोघांनीही आपल्या जीवावर उदार होऊन रामचंद्रांची सेवा केली आणि रामचंद्रांनी त्यांना खरोखरीच चिरंजीव पद दिले। अधिकारी उपासकांना त्यांचे साक्षात दर्शन अद्यापि होते असा भाविकांचा विश्वास आहे। सृष्टीचा सामान्य निसर्ग क्रम गुंडाळून आपल्या भक्तावर अशी अलौकिक कृपा करणारा रामचंद्र माझी उपेक्षा करणार नाही असा विश्वास प्रत्येकाने बाळगावा या हेतूने समर्थ सांगत आहे। जय जय रघुवीर समर्थ।